ಕೋಮಲ ಕರತ ಜೀವರ ಮನಿ ಧಗ ಪ್ರಮುಖ ಜೀವರ ಮನಿ ಧಗ ಪ್ರಮುಖ ರಾಮ ರಂಗ ಹರಿ ಬಹುತ್ವ ಗುಣಿ ಜನವಿ ಚಾರಿಯಮ ಬರಜ ತೋರಿ ಮೇ ಉಪಜರಿ ಸಾರ ಬಧಾಕೋಮಲ ಕರತ ರೆ ಗಧಾಕೋಮಲ ಕರತ ತೀವರ ಮನಿ ಧಗ ಪ್ರಮುಖ ರಾಮ ರಂಗ ಹರಿ ಬಹುತ್ವ ಗುಣಿ ಜನ
जिस कारण से इस रचना को हमने सुनाया था, तो जब हमने ये सुनाया, गए थे डॉक्टरेट की परीक्षा लेने हिंदू यूनिवर्सिटी, दो लोग बैठे थे, कुछ लोग बक बक होने लगा, तो हमने सुनाया इसको, ऐसे बात बात में सुना दिया, तो गौतम जी कहने लगे, अरे साहब ये गुजरी तोड़ी भाई का, इसमें ऋषभ का वो स्थान ही नहीं है, उनका इसको देखिए जरा साहब।
माने ना मोरा जिया उन बिनरी माने ना मोरा माने ना मोरा जिया उन बिनरी कैसे समझाऊ समझत नाही ये माने ना जिया उन बिनरी माने ना मोरा जिया उन बिनरी ಸಮಧಾಮು ಸಮಜತ ನಾಯಿ ಮನೆ ನಾಮುರ ಬಹುತ ದಿನ ಬೀತ ನಹಿಯಾ ಬಹುತ ದಿನ ಬೀತ ಬಹುತ ದಿನ ಬಹುತ ದಿನ ಬೀತ ನಹಿಯಾ ರಾಮ ರಂಗ ಪಿಯಾ ಘರ ಮನೆ ನಾಮುರ ಜಿಯಾವುನ ಬಿನರಿ ಸಮಜಾವು ಸಮಜತ ನಾಯಿ ಮನೆ
ನಾಮುರ ಹಮನೆ ಕಹಾ ಕಿಸ್ ರಾಗ ಕಿ ಬಂದಿಶ್ ಹೈ ಕಹನೆ ಲಗೆ ಯೇ ತೋ ಗುಜರಿ ತೋಡಿ ಕೆ ಹಮ ಕಹನೆ ಇಸ್ಮೇ ತೋ ಠಹರಾವ ಹಿ ಕಹನೆ ತೋ ಇಸ್ಕೋ ಆಪನೆ ಕಹ ದಿಯಾ ಗುಜರಿ ತೋಡಿ ಕೆ ಔರ್ ಇಸ್ಮೇ ಜಾ ಅರೆ ವಾ ವೋ ತೋ ಲಕ್ಷಣ ಗೀತ ಹೈ ಉಸ್ಮೇ ಕಹಾ ರಿಷಭ ಕಾ ಬಹುತ್ವ ಹೈ ಯದಿ ಕೋಯಿ ಕಹೆ ಯೆ ಲೋಗೋ ಲೋಗ ಕಹತೆ ಹೈ ಜಾ ಗುಜರಿ ತೋಡಿ ಮೇ ರಿಷಭ ವಾದಿ ಹೈ ಅರೆ ಭಾಯಿ ಗಂಧಾರ ಜೊ ತೋಡಿ ಕಾ ಪ್ರಾಣ ಹೈ ವಹಿ ಜಬ್ ಹಟ ಗಯಾ ಕ್ಯಾ ಏಕ್
ನಿರೆ ಗ ರೆ ಸಾ ನಿ ದ ನಿ ರೆ ಗ ಪ ಮ ರೆ
ಯಮನ್ ಮೇ ರಿಷಭ ಕಾ ಕ್ಯಾ ಮಹತ್ವ ಹೈ ಬಹುತ್ ಜ್ಯಾದೆ ಮರೋ ಥೋಡಿ ಗಂಧಾರ ಪರ್ ಥೋಡಿ ಚಢ ಬೈಠೆಗಾ ಅರೆ ಗಂಧಾರ ತೋ ಉಸ್ಕಾ ಪ್ರಾಣ ಹೈ ಯಮನ್ ಕಾ गंधार तो यमन का प्राण है कल्याण का प्राण है ऋषभ लगा के ऋषभ बहुत ज्यादा लगता पंचम भी बहुत ज्यादा लगता है निषाद भी बहुत ज्यादा लगता है गंधार को हटा के निषाद को बाजी कर दो ऋषभ को बाजी कर दो भाई गुजरी तोड़ी में ऋषभ का बहुत तो है तो लक्षण गीत तो हमने कहा तो कहा हुआ वो तो लक्षण गीत है सब लक्षण उसमें कह दिए गए हमने कहा एक बात बताइए आबादी का स्थान क्या समझते आप जब कुछ चर्चा ली तो कुछ कहना ही पड़ता है हमने कहा अंबादी का स्थान आप क्या समझते बहुत ज्यादा लगनी चाहिए अभी उस पर न्यास होनी चाहिए कहने का बिल्कुल होनी चाहिए तो हमने कहा एक बात है
गरे ग प ध नि सा नि द नि द ब ध ग प म ग म रे सा गरे ग प ध द नि द द नि ध द प ध द ग प ध ग सा नि द रे सा नि द
यदि ऐसा बिलावल गाए तो क्या होगा कहने को तो रागे चला जाएगा एक बिलावल ही ऐसा राग है जो बाजी दैवत होते हुए उस पर नाच नहीं है। आप खोज तो करने लगे उतने लोगों के बीच में, ये तो हम कभी देखा नहीं। हमने कहा बाब आप इतने बड़े प्रोफेसर, इतने डॉक्टर, इतने बड़े फैकल्टी के डीन, आप कहते बिलावल को नहीं देखा? बिलावल को नहीं देखा? बिलावल के दैवत पर यदि आप न्यास कर दीजिए। राग गया दीर्घ है, इसे दीर्घ है, मुक्त लगता है, मगर उसमें न्यास नहीं कर सकते आप, उसमें विश्रांत स्थल नहीं है। बकवास तो मेरी जिंदगी जो कुछ हुआ कभी कभी मौके पर कह देता हूँ, माफ कीजिएगा।